लिसा के शौकों के साथ एक दिन।
Ein Tag mit Lisas Hobbys।
विवरण: लिसा अपने पसंदीदा शौकों के साथ एक दिन बिताती हैं।
Beschreibung: Lisa verbringt einen Tag mit ihren Lieblingshobbys।
वो तैराकी के लिए जाती हैं।
Sie geht schwimmen।
फिर वो एक किताब पढ़ती हैं।
Danach liest sie ein Buch।
लिसा एक चित्र बनाती हैं।
Lisa malt ein Bild।
लिसा अपने शौकों को प्यार करती हैं।
Lisa liebt ihre Hobbys।
शाम को लिसा एक फिल्म देखती हैं।
Am Abend sieht Lisa einen Film।
वो फिल्म का बहुत आनंद लेती हैं।
Sie genießt den Film sehr।
लिसा को पकाना भी पसंद है।
Lisa kocht auch gern।
आज वो पास्ता बनाती हैं।
Heute kocht sie Pasta।
लिसा उसके बाद आराम करती हैं।
Lisa ruht sich danach aus।
शाम को लिसा सैर के लिए जाती हैं।
Abends geht Lisa spazieren।
लिसा अक्सर पार्क जाती हैं।
Lisa besucht oft den Park।
वो पार्क में फूल इकट्ठा करती हैं।
Sie sammelt Blumen im Park।
लिसा को ताजी हवा पसंद है।
Lisa mag die frische Luft।
सैर के बाद लिसा चाय पीती हैं।
Nach dem Spaziergang trinkt Lisa Tee।
दिन के अंत में वो संगीत सुनती हैं।
Am Ende des Tages hört sie Musik।
बड़ी वसंत सफाई।
Der große Frühjahrsputz।
मुलर परिवार ने अपने घर की अच्छी से सफाई करने का निर्णय लिया।
Familie Müller hat beschlossen, ihr Haus gründlich zu reinigen।
सुबह हर व्यक्ति एक विशेष कार्य शुरू करता है।
Morgens beginnt jede Person mit einer speziellen Aufgabe।
माँ बैठक कक्ष में सफाई करती हैं।
Die Mutter putzt im Wohnzimmer।
पिता रसोई घर में व्यस्त हैं।
Der Vater ist in der Küche beschäftigt।
बेटा मैक्स वैक्यूम क्लीनर का उपयोग करता है।
Sohn Max hilft beim Staubsaugen।
बेटी मिया फर्श पर पोंछा लगाती है।
Tochter Mia wischt den Boden।
दादी पौधों की देखभाल करती हैं।
Großmutter kümmert sich um die Pflanzen।
दादा कार्यशाला में मरम्मत करते हैं।
Großvater repariert in der Werkstatt।
दोपहर में परिवार एक आराम करता है।
Nachmittags nimmt sich die Familie eine Pause।
बच्चे बगीचे में खेलते हैं।
Die Kinder spielen im Garten।
शाम को सभी मिलकर खाना खाते हैं।
Abends essen alle zusammen।
मैक्स अपने दिन के बारे में बताता है।
Max erzählt von seinem Tag।
मिया दिलचस्पी से सुनती है।
Mia hört interessiert zu।
बाद में वे एक साथ फिल्म देखते हैं।
Später sehen sie einen Film zusammen।
सभी थके हुए लेकिन खुश हैं।
Alle sind müde aber zufrieden।
दादा दादी कहानियां सुनाते हैं।
Die Großeltern erzählen Geschichten।
हर कोई खुश होकर बिस्तर पर जाता है।
Jeder geht glücklich ins Bett।
मेरे शहर में एक दिन।
Ein Tag in meiner Stadt।
माइकल एक दोस्त को अपना शहर दिखाता है।
Michael zeigt einem Freund seine Stadt।
वे संग्रहालय, पार्क और सिनेमा जैसे विभिन्न स्थानों को देखते हैं।
Sie besuchen verschiedene Orte wie das Museum, den Park und das Kino।
ये कहानी शहरी स्थानों और सुविधाओं के शब्दकोश को विस्तारित करती है।
Diese Geschichte erweitert den Wortschatz zu städtischen Orten und Einrichtungen।
यूरोप के माध्यम से पार्क यात्रा।
Kulinarische Reise durch Europa।
अन्ना यूरोप की यात्रा करती है और विभिन्न पारंपरिक व्यंजन आजमाती है।
Anna unternimmt eine Reise durch Europa und probiert verschiedene traditionelle Gerichte।
उसका पहला पड़ाव फ्रांस था।
Ihre erste Station war Frankreich।
वहां उसने क्रोइसन और कैफे ओले का आनंद लिया।
Dort genoss sie einen Croissant und Café au lait।
इटली में उसने पास्ता और तिरामिसु चखा।
In Italien probierte sie Pasta und Tiramisu।
स्पेन में उसने पेला खाया।
In Spanien aß sie Paella।
ग्रीस में उसने मुस्का चखा।
In Griechenland hat sie Moussaka probiert।
अगला पड़ाव जर्मनी था, जहां उसने ब्रैटवुर्स्ट चखा।
Die nächste Station war Deutschland, wo sie Bratwurst probierte।
ऑस्ट्रिया में उसने वीनर श्निट्ज़ल का आनंद लिया।
In Österreich genoss sie Wiener Schnitzel।
स्विट्ज़रलैंड में उसने फोंड्यू चखा।
In der Schweiz probierte sie Fondue।
पुर्तगाल में उसने बकाहाउ खाया।
In Portugal aß sie Bacalhau।
नीदरलैंड में उसने स्ट्रोपवाफल्स का आनंद लिया।
In den Niederlanden genoss sie Stroopwafels।
बेल्जियम में उसने बेल्जियन प्रालिन्स चखा।
In Belgien probierte sie belgische Pralinen।
स्वीडन में उसने कोटबुल्लार खाया।
In Schweden aß sie Köttbullar।
नॉर्वे में उसने सालमन चखा।
In Norwegen probierte sie Lachs।
फिनलैंड में उसने करजलान पीरका का आनंद लिया।
In Finnland genoss sie Karjalan Pirakaa.
Yatra ke ant mein usne khud ko samriddh mehsoos kiya.
Am Ende der Reise fühlte sie sich bereichert.
Duniya bhar mein tyohar.
Feste rund um die Welt.
Ye kahani alag alag tyoharon aur chuttiyon ke bare mein batati hai, unke reeti rivajon aur paramparaon sahit aur unki sambandhit shabdavali seekhne mein madad karti hai.
Die Geschichte erzählt von verschiedenen Festen und Feiertagen auf der ganzen Welt, inklusive ihrer Traditionen und Bräuche, und hilft beim Erlernen des zugehörigen Wortschatzes.
Kala ke rang.
Die Farben der Kunst.
Kala jagat mein rangon aur aakritiyon ki dharana ke saath ek gehan mutbheel.
Eine tiefgründige Auseinandersetzung mit der Wahrnehmung von Farben und Formen in der Kunstwelt.
Ye kahani color theory aur design ki jatil sharton aur avdharanaon ko prastut karti hai.
Die Geschichte führt in komplexere Begriffe und Konzepte der Farblehre und der Gestaltung ein.
Ek shant gaon mein Aditya namak ek kalakar rehta tha.
In einem ruhigen Dorf lebte ein Künstler namens Aditya, Aditya.
Aditya ki canvas uski duniya ke liye ek khidki thi.
Aditya's Leinwand war sein Fenster zur Welt.
Uska brush jeevant rang uthata tha.
Sein Pinsel nahm lebendige Farben auf.
Aditya ko rang milane mein samanjasya mila.
Aditya fand Harmonie in der Farbmischung.
Har rang ka ek arth hota tha.
Jeder Farbton hatte eine Bedeutung.
Lal josh ko darshata tha, jabki neela shanti vyakt karta tha.
Rot symbolisierte Leidenschaft, während Blau Gelassenheit vermittelte.
Uske design vastavikta aur kalpana ka sanmishran the.
Seine Designs waren eine Symbiose aus Realität und Fantasie.
Ek din Aditya ek alochak se mila, jo uski kala ko nahi samajh pata tha.
Eines Tages traf Aditya auf Eka Kritiker, jo Usaki Kunst nicht verstand.
Alochak ne pucha, tumhari tasveere itni rangin kyun hain?
Der Kritiker fragte, warum sind deine Bilder so bunt?
Aditya muskraya aur kaha, har rang apni kahani sunata hai.
Aditya lächelte und sagte, jede Farbe erzählt ihre eigene Geschichte.
Alochak samajhne laga.
Der Kritiker begann zu verstehen.
Rang mat ek drishya tatva se adhik tha.
Farbe war mehr als nur ein visuelles Element.
Kala mein rang atma ki abhivyakti tha.
In der Kunst war Farbe der Ausdruck einer Seele.
Aditya khush tha ki use samjha gaya.
Aditya war glücklich, dass er verstanden wurde.
Uski kala ab sanchar ka ek pul thi.
Seine Kunst war jetzt eine Brücke der Kommunikation.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.